फिर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर 8:46 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये काल सुट्टीचा दिवस कारणी लावण्यासाठी एकच नाव काफी था एक ही नाम जिकॉक. येस, काय खेळलाय म्हणजे वा 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 वा. संपूर्ण सीझन मधलं पहिलं शतक पाहायला मिळालं. 50 बॉल्स मध्ये 108 रन आणि 51व्या बॉलला बिचाराची विकेट पडली. आणि जे काय टीमचा परफॉर्मन्स होता वा रे वा. एकतर जिकॉकला साथ मिळाली नायरची, तरुण नायरनं 54 रन नाबाद केले, त्यामुळे संघ मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकला आणि संघाला विजय सुद्धा मिळू शकला. 192 रन्स चेस होऊ शकतात 20 ओव्हर्समध्ये, ते सुद्धा 5 बॉल्स ठेवून. इम्पॉसिबल, पण ते पॉसिबल करून दाखवलं. खऱ्या अर्थानं अप्रतिम खेळ. काय तो गेम होता, काय तो फॉर्म होता, काय ते सिक्स आणि फोर्स होते वा रे वा. 15 बाउंड्रीज मारल्या डिकॉकनं आणि 3 सिक्सेस. क्या बात आहे, वा वा वा, ग्रेट, मजा आ गया. मॉर्निंग नंबर वनमध्ये ज्यांनी कालची मॅच पाहिली त्यांना सुद्धा इतकाच आनंद होत असेल. आणि डिकॉकची कधी एकदा सेंच्युरी होते. शेवटी शेवटी तो जरा हळूहळू खेळत होता तेव्हा जरा प्रतीक्षेत होते लोक, अपेक्षा होती आणि ती पूर्ण करून दाखवली डिकॉकने. कॉंग्रॅच्युलेशन्स. थोडाच वेळात सनम रेखा टायटल ट्रॅक. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम.